समारंभाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर रफिक झकरिया, नामदार बाबासाहेब वर्तक, या जिल्ह्यातले इथे सर्व प्रमुख नेते, बंधू आणि भगिनी, गेल्या वर्ष दीड वर्ष या भिवंडीच्या शतसामोत्सवी समारंभासाठी मी यावं असे माझे इथले मित्र मला सुचवत होते. मी नकार देत नव्हतो आणि येतो नव्हतो अशा अडचणीत सापडलो, परंतु शेवटी विभागाने हा दिवस मी ठरवू शकलो आणि ठरल्याप्रमाणे जो पार पाडू शकलो याच्याबद्दल सगळ्यात आनंद लोक मला घर असेल करतो. मला या प्रसंगाने शहरवासियांचा जो आनंद असतो त्या आनंदामध्ये सामील होण्याचा दुसरा कुठला आनंद नाही. आणि भिवंडी शहर हे आमच्या महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्वाचं शहर औद्योगिकदृष्ट्या बनतात, तेव्हा अशा शहरानं आपली 100 वर्षाची कारकीर्द, शहराच्या म्युन्सिपाल्टी 100 वर्षाची आपली कारकीर्द सुरू केली, तेव्हा स्वाभाविकच त्याला आनंद वाटणं स्वाभाविक आहे. शहराला एका अर्थाने या अनेक शतसामोत्सवीच्या समारंभाला मी महाराष्ट्रात हजर राहिलो, तेव्हा मी विचार जो माझ्या मनात तेव्हा तेव्हा आला तो सांगितला, त्याची पुनरुक्तीचा दोष तत्परचा मित्र त्याचा उल्लेख परत करणार. आणि तो प्रश्न अशासाठी की या शहराची लोकशाही या 100 वर्षाची रुजू झाली. 100 वर्षापूर्वी इथे गावातल्या पंचांच्या मदतीने शहराचा व्यवहार केला पाहिजे हा विचार कायद्याने स्वीकारला आणि या नगरपालिकेची वाटचाल सुरू झाली. 100 वर्षानंतर आज आपण झालेल्या कामाकडे आनंदाने अभिमानानं पाहू शकता इतकं आपलं काम असावं अशी माझा समज आहे. पहिल्या 50-1 वर्षामध्ये मला नाही वाटत की काही जर आपण विकासाच्या योजना म्हणतो त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकला असता. ती विकासाची जाणीव सामान्यपणे अलीकडे गेल्या 22 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या शहरांमध्ये वाढू लागली. परंतु भिवंडी शहराची जी वाढ होती आहे ती वाढ मात्र इथे कुठल्याही शहराच्या तुलनेने आपल्याला चिंताजनक आहे असं मी म्हणा. कारण मी आत्ताच माहिती विचारत होतो 1961 खाणी सुनावीमध्ये या शहराची लोकसंख्या 47,000 होती आणि आज सामान्यपणे लोकसंख्या 1,00,000 म्हणजे 50%च्या 100% वाढ. अर्थात मला माहिती आहे की जी वाढ काही आपणच सुरू असते बाळाची माणसं पुष्ट आली आहे सामूहिक आहे. कारण हे शहर तो जो महत्वाचा प्रश्न याचा उल्लेख केला डॉक्टर रफिक झकरियाने हा सगळ्या देशांपुरता एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. नागरीकरण जो लोकसंख्येचं होत आहे त्याचं महत्वाचं कारण आहे. परंतु त्याची दोन कारणं आहेत. इतर देशांमधून हिंदुस्थानच्या ऑर्गनायझेशनच्या प्रोसेसमध्ये फरक दोन गोष्टीमध्ये. एक असं आहे मी रशियामध्ये असताना ताशकंदच्या भागामध्ये असताना मी एक दिवस या सगळ्या प्रश्नांची माहिती मिळणार होता. शेतीचा विचार करत असताना हे सगळे प्रश्न तयार होतात. तिथेही ऑर्गनायझेशनचा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा प्रश्न की शहरामध्ये वस्ती चालली की मग सगळ्या मागण्या येतात. चांगलं घर पाहिजे आहे त्याला, पाईप वॉटर पाहिजे आहे त्यानंतर त्याला, मग शाळा आली, मग दवाखाना आला, मग थिएटर आलं, मग हवामानाच्या प्रमाणे एअर कंडिशनिंग आलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड वाऱ्याची व्यवस्था पाहिजे आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरम पाण्याची व्यवस्था पाहिजे आहे. तर या प्रश्नामध्ये गुंतागुंतीला म्हणजे कारणच आहे. मी फरक सांगितलं की प्रश्न आहे अमेरिकेपुढेही आहे, सोव्हिएट सगळ्या जगाच्या सगळ्या राष्ट्रांच्याकडे आहे, पण आमच्यातल्या प्रश्नाचं रूप वेगळं कोणत्या अर्थाने सांगू. इथे खेड्यातली जनता योजनेने शहरात नेली जाते, तुमची आम्हाला न विचारता जाते हा फरक आहे. अर्बनायझेशनची प्रोसेस चालली आहे पण त्या प्रोसेसमध्ये म्हणजे शेतीची सुधारणा इतक्या वेगानं चालली आहे की त्यामुळे शेतीमध्ये अधिक मनुष्यबळाची गरज राहिलेली नाही. मेकनायझेशन चाललेलं आहे, कलेक्टिवायझेशन चाललेलं आहे, मॉडर्नायझेशन होतात की यंत्रीकरण चाललेलं आहे, शेतीचं आधुनिकरण चाललेलं आहे. तिथे 10 लोकांची गरज होती तिथे दोनच माणसं जर काम करतात तर शेतीवरचं माणसांचं ओझं कमी झाल्यामुळं त्या माणसाला दुसऱ्या उद्योगधंद्यामध्ये गुंतवायला पाहिजे किंवा राष्ट्राला आधुनिक औद्योगिकरणाची गरज आहे त्यामुळे ती माणसं तिथे योजने नेऊन त्या उद्योगामध्ये बसवली जात आहे. आज आम्हाला सांगण्यात येते की मुंबईमध्ये दररोज नवी 100 कुटुंब येतात. हे जे झोपडपट्टी जी सुरू होती आहे त्या झोपडपट्टी जो मूळ याच्यामध्ये आहे की मुंबईतलं कुठेतरी निमंत्रण गेलं पाहिजे म्हणजे गेलं पाहिजे अशी परिस्थिती नाहीये. रोज येणारी प्रत्येक दिशेनं येणारी नवी गाडी हे नवीन झोपडपट्टीची गिरायक घेण्यात असतं मुंबई शहराला. स्वकुटुंब येतात करणार काय, कारण आशा आहे तिथं आल्यानंतर त्यांना उद्योगधंदा मिळतोच असं नव्हे तर कदाचित उद्योगधंदा मिळेल या आशेने ही मंडळी येत असतात. त्यामुळे आमच्या या औद्योगिकरणामध्ये दुःख फार आहे, यातना फार आहे, दैन्य आणि जो खेड्यांचा प्रश्न सांगितला तो बरोबर आहे की खेड्यामध्ये आज जरा थोडस हसताना दिसतं. मी तर त्या खेड्यांची वर्णनं मी महाराष्ट्रामध्ये हिंडायला लागलो, महाराष्ट्रापासून मर्यादित करतो पण महाराष्ट्रामध्ये मी आधी खेळलो म्हणून तर तेव्हाची जी माझी जिथं गोळापुढे येतात 1943 ते 1948 दरम्यान मी 2 वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी होतो आणि आपल्या राज्यात एक छोटासा पार्लमेंट सेक्रेटरी काम करतो. तर महाराष्ट्राने फार तपशिलानं पाहायचा प्रयत्न केला, जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्या तालुक्यातून अनेक पुष्कळ हिंदूला माणसापैकी त्यांनी येत आहे महाराष्ट्राला. तर खेड्यापाड्यातून जर दुपारी असं गेलं बाजूनी गावाचा पासून तर का आई आमच्या लिहिलेली गावं वाटत शेतीमध्ये कुठेतरी जिथे विहीर असेल त्या विहिरीवरती चाललेलं पाणी काढण्याचं मोटरवरचा आवाज क्वचित ऐकायला यायचा. आता दुपारच्या उन्हानी थकून गेलेली जनावरं आणि माणसं दोन्ही पेंड कुठे बसली जातात ते जीवन झालं. पडलेलं घर, मोडलेला वारा आणि तुटलेली शेती असं फार म्हणा हे रूप महाराष्ट्राच्या खेड्यांचं तेव्हा होतं. थोडंफार आधी आहे मी आजच्या एकदम पण थोडीशी हलचाल सुरू झाली तेव्हा जे अर्बनायझेशनचा प्रश्न आपण असं म्हणू की ग्रामीण विरुद्ध नागरी असा नाही प्रश्न ते दोन्ही इतके एकमेकाला जुंपलेले प्रश्न आहेत, भिडलेले प्रश्न आहेत, एकमेकात जुंपलेले प्रश्न आहेत की एकाचं सुख दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केल्याच्या विचार करता येत नाही. तर सुख आणि दुःख ही खेडी आणि शहरं त्यांची परस्पर अशी भेटलेली जोडलेली अशी आहे. तेव्हा आम्हाला ज्या अर्बनायझेशनच्या प्रश्नाचा जर विचार करायचा असेल दोन तीन तरण फक्त आहे. एक तर आहे ही वस्ती अधिक सुखी करता येईल त्याला लागणारी साधनं शहरामध्ये दिली पाहिजेत आहे पण त्याचबरोबर ही खेड्यातून येणारी वस्ती आहे ती थांबवण्याचा प्रयत्न केला. आता महाराष्ट्र सरकारने मी काही फारशी सुविधा करू शकणार नाही तर आता रतन सचिनने जे आकडे सांगितले की दररोज नवीन येणाऱ्या 5 माणसापैकी 3 महाराष्ट्राच्या बाहेरचेच असतात. आता एवढं मोठं जाळ्यात असणं हे महाराष्ट्राला शक्य नाही पण म्हणजे 2 हजार ते कमी करण्याची शक्यता आहे आणि त्याला अर्थात राष्ट्रीय स्तरावरती या प्रश्नाचा विचार थोड्याची गरज आहे की निवड एक राज्य हा प्रश्न सोडवू शकेल असा इतका कठीण प्रश्न आहे. तो पुन्हा कुटुंब नियोजनाच्या प्रश्नाशी निकट असा गुंतलेला असा प्रश्न आहे. त्याला एकच मात्र त्या सचिनी स्थानची जी कल्पना आहे ती निवड चांगली कल्पना आहे. फार अभ्यासपूर्ण त्यांनी या प्रश्नामध्ये डॉक्टर गांधींनी विषय मांडला असणार विचार पोसा पाहिलेला नाही तर मला वेळच करते. परंतु आम्ही या सॅटेलिट शहरचा किंवा अर्बनायझेशनच्या प्रश्नाचा विचार करताना काही महत्वाची शहरं डोळ्यापुढे ठेवून विचार केला त्यामुळे मग सगळ्यात बॉम्बेचा विचार करावा लागतो. माझी स्वतःचं अनेक विचारवंतांचं मत मी चिठी कृष्णाचार्यांचा याचा तोंड देत करतो जेव्हा या शेतीच्या सगळ्या आणि या ऑर्गनायझेशनचा कसा भाग आहे, आश्चर्य अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या शेतीचा प्रश्नाचा विचार करत असताना ऑर्गनायझेशनच्या प्रश्नाचा विचार वेळापुढे ठेवून करावा लागतो. इतका महत्वाचा प्रश्न आहे, त्याचे गुंतलेले प्रश्न एकमेकाशी आहे. तेव्हा अशी कल्पना निघाली होती तुला आणि ती कल्पना स्वीकारलेली आहे तत्वता. तुला व्यवहारात काय घडलंय ते अजूनही सांगू शकणार. पण जेव्हा या स्वतंत्र हिंदुस्थानच्या ग्रामीण भागाच्या आणि नागरी भागाच्या विकासाच्या प्रश्नांचा विचार होता तेव्हा खरी गरज आज अशी आहे की नवीन उद्योगधंदे सुरू करण्याकरता म्हणून जेव्हा आम्ही प्रयत्न करू तेव्हा तेच मुळी अशा ठिकाणी बसून तिथं नवी शहर संपूर्ण त्या नवी शहर उभारली पाहिजे. एखाद्या मोठ्या शहरामध्ये उद्योगधंदा आणून पुन्हा तिथे नवीन येणाऱ्या वस्तीची आपत्ती ओढावून आणखी नव्या प्रश्नांची त्यात भर घालण्यापेक्षा तर जुन्या शहरांचे अहंकार चुकवण्याकरता तिथे उद्योगधंदे आणण्यापेक्षा नवीन उद्योगधंदे सुरू करताना ते अशा भागामध्ये सुरू करावे की तिथे नवी वस्ती संपूर्णतः तुम्हाला उभी करताय. तर नव्या या सेटलर्स टाउनशिपची नव्या नव्या शहरांची आम्हाला जोपासना करावी लागेल. त्याच्याशिवाय हा प्रश्न आम्ही थांबू शकणार नाही आणि हे कुणी ऑर्गनायझेशन कुणी बंद करू शकणार नाही याच्यात. कारण लोक असं पाहतात की शहरामध्ये मुलगा गेला तो शहरामध्ये मनुष्य राहायला गेला की तो परत खेड्यामध्ये जायला मागत नाही. तिथे गरिबी असेल, अडचण असेल कदाचित, तो दोन खोल्याच्या घरात राहत असेल, तुला मोठी हवा कदाचित मिळत असेल किंवा नसेल, पण त्याला इथं मिळणारी साधनं, शहरामध्ये मिळणारी साधनं किती आहेत. मुलाचं शिक्षण त्याला करणं सोपं जातं. संध्याकाळी थकला तर जवळच्या सिनेमा जाऊन मन बहायला संधी मिळते. निदान पाण्याचं असत नाही पण दवाखान्यानंतर औषध मिळतं. डॉक्टर तातडीने मिळण्याची आशा असते जर तिच्या पैसा असेल तर. एवढ्या निदान शक्यता निर्माण झाल्या आहेत. बिजली दिसते, त्या बिजलीचा बिजली ही एक मोठी जीवन बदलणारी अशी क्रांतिकारक गोष्ट आहे. तर ही सगळी साधनं असल्यामुळे खेड्यातल्या माणसाच्या मनामध्ये हे आकर्षण आहे. मी खेड्यातल्या शिक्षणासंबंधाने बोलताना विचार अनेक वेळा सांगितला होता की शिक्षणाकरता मुलगा म्हणून खेड्यातला एखादा शेतकरी गाव जेव्हा शिकून तयार करतो तेव्हा तो शिक्षण होऊन शहाणा झाला म्हणजे खरं म्हणजे त्या शेतकरी बापाचा नाश झाला. कारण तो परत तिथे कधी जात नाही. मी पाहिलेली उदाहरण आहे माझ्या नात्यातला आणि नात्यातली तर नाही खाली उदाहरण, परंतु आपला मुलगा शिकला कारण शिकलं म्हणजे माणूस मोठं होतं. पण आपली शेती गहाण ठेवून मुलांना कॉलेजमध्ये पाहतो. माझ्या बरोबरची मुलं तेव्हाची आठवण होती. कॉलेजमध्ये मुलगा गेला म्हणजे बापाला अभिमान वाटतो की आपल्यापेक्षा मूल शहाणा झालं. कोणत्या बापाला आनंद वाटणार नाही की मुलगा आपल्यापेक्षा शहाणा झाल्यानंतर बापाला अधिक आनंद वाटतो. बाप बोलून दाखवत नाही, तो तुला कधी शहाणा असं तोंडावरती म्हणत नाही, तर तुझ्या मनामध्ये अभिमान असतो की आपला मुलगा आपल्यापेक्षा शहाणा झाला. मुलगा कॉलेजमध्ये गेला की तो घरी आला म्हणजे तो घरातच सहाय्य करून परत येतो. करता मुलगा असा तर घरामध्ये जनावर असतील तर त्या जनावरांच्या कामासाठी तो मदत नाही करणार. जर त्याला पाणी आणावं लागलं खेड्यामध्ये तर पाणी विहिरीतून किंवा कोणून तरी आणावं लागतं, तर सिंधून पाणी काढावं पाहिजेलं आहे, खांद्यावरती घागा झोपली पाहिजेलं आहे आणि बाहेरून पोहोचलं पाहिजेलं आहे. म्हातारा बाप असला की आपला मुलगा कॉलेजमध्ये जाऊन मोठा आला त्या मुलाची इच्छा जी असते त्याच्यावर सांगेल की तुम्ही आता त्याला म्हणजे आवाज जाऊ बोललो तुम्ही आता घागलेलं नका तुम्ही आणलं तुम्ही म्हातारा. इतका मुलगा शहाणा करून घेतल्यानंतर त्याला थोडीशी जर नोकरी मिळाली तर तो त्याची शक्ती घेऊन परत जाऊ शकत नाही, तो शहरात जाऊन राहायचा प्रयत्न करतो. असा एक प्रकारचा आणि ज्यामुळे एक प्रकारची शहरांच्या संबंधीचं जे आकर्षण निर्माण झालं मी आपल्याला सांगितलं विषय तो हा होतो की शहरांच्या संबंधीचं एक आकर्षण निर्माण झालं ते कसं बंद करणार. आकर्षण वाईट आहे हा असा सल्ला तरी कोणी मानणार नाही. पण तिथे गेल्यानंतर निर्माण होणारी साधनं परिस्थिती त्या खेळात ते परत खेळात जा असा एक का म्हणजे मी या राष्ट्रकार्यामध्ये लागलो तर बॅक टू व्हिलेजेस असा एक संदेश सांगितला. आम्हाला त्या न करताना आम्ही या गोष्टी घोषणा म्हणून बोलतो पण नंतर मला सगळ्यामध्ये जर कुठल्या गोष्टीचा तिरस्कार वाटायला आला मला स्वतःला तर बॅक टू व्हिलेज या गोष्टीचा वाटायला आला. मला गावांचा अभिमान आहे, मला गावांचं प्रेम आहे, पण प्रामाणिकपणानं त्या गावामध्ये की ज्या गावामध्ये मी जन्मलो आणि ज्या घरामध्ये मी जन्मलो तिथेच जाऊन परत राहा असं मला कोणी सांगितलं तर मी म्हणेन की जरा कुठल्या तरी एखाद्या सुधारलेल्या जेलमध्ये पाठवतो मला प्रश्न आहे. माझ्या जन्मभूमीचा किंवा गावाचा मी आम्हाला अभिमान आहे फार जिवंत अभिमान आहे, पण मी नव्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न करतो. किंवा हे आकर्षण राहणार शहरांच्या बाबत, त्याच्यापुढे वाढत राहणार आहे. शहरामध्ये जी साधनं मिळतात खेड्यातल्या माणसाच्या मध्ये ही अपेक्षा, म्हणजे कमीत कमी निदान शहरामध्ये मिळणारी साधनं किंवा जीवनाची शाश्वती, रोजगाराची शाश्वती ही खेड्यामध्ये आम्ही निर्माण कमीत कमी ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर कदाचित शहराकरता हे आकर्षण करणार होईल. नाच थोडीफार मी प्रवृत्ती पाहतोय की ज्या गावामध्ये वीज गेली आहे, ज्या गावामध्ये बागायती शेती जाऊन पोहोचलेली आहे, ज्या गावामध्ये आधुनिक शिक्षणाची संविधान 5-6 महिन्याच्या आवारात पोहोचली आहे, तिथे शिकलेली मुलं आज परत जात आहेत ज्याला शक्य आहे ती, अशी उदाहरणं महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मी पाहिलेली आहे. हा सगळा प्रपंच मी आपल्याकडे अशासाठी मानतोय की या शहर आधुनिक शहरांचे जे प्रश्न आहेत त्या शहराच्या प्रश्नांशी त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या. आणि म्हणून शेवटी आपण डॉक्टर धन्यवाद देतो की त्यांनी या अर्बन डेव्हलपमेंटच्या कामामध्ये जरूर प्राण आणलेले आहे महाराष्ट्राला. ज्या संख्येने नवीन पाण्याच्या योजना तयार होतात, निदान 4-2 नवीन ड्रेनेजच्या स्कीम्स तयार होत आहेत असं मी पाहिलं तेव्हा जरूर आनंद वाटला, मला अभिमान वाटला त्यावर. म्हणजे ठीक आहे, आपण काम करतो त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि मला अशी आशा आहे की भिवंडीसारखं का तुम्ही ज्या गतीनं आज वाढता, मी रफिक झपकेला मी अशी विनंती करेन की हे वाढावं का तुम्हाला, कारण त्यांचं लहानपण इथे गेलं, त्यांचा आदर इतकं म्हणे, त्यामुळे जरूर त्यांना थोडा अभिमान असला पाहिजे. परंतु दर 10 वर्षांनी 100% वा हा हिशेब भिवंडीला महा एक पडेल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा तर महाग पडलं चालणार आहे. तिथे फारसं झोपणारं काम नाहीये आपल्याला. तर त्याचा कधी विचार केला पाहिजे की हे इथे एकाच ठिकाणी परत आणण्यापेक्षा ज्या कारणाकरता माणसं भिवंडीमध्ये येतात असं वाटतं. याने या गोष्टी वाटताय म्हणजे एक नवीन उद्योग धंद्याचं आकर्षण देण्याची शक्ती त्यामध्ये. अनेक ठिकाणचा बिनरोजगार झालेला विणकर किंवा विणकराचं काम करताना शक्य असणारा बरेच माणूस जगदीय धंद्यामध्ये येऊ शकतो. तेव्हा ही अशा तरी जी नवीन मोठी शहरं अनप्लॅन पद्धतीने जी वाढतील ती जर वाढवायची असली तर निदान यांच्या बाबतीमध्ये सतत कामांचा जर विचार करता जर आपण केला पाहिजे अशी माझी आपल्याला. तेव्हा आज आपण आपल्या 100व्याचा विचार करत आहात आणि त्यासाठी इथं जमला आहात या निमित्तानं हे जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि स्वराज्य संस्थेच्या जीवनातले त्याचा या ऑर्गनायझेशनच्या प्रस्तावाची चर्चा डॉक्टर रफिक झकेर यांनी केली त्यामुळे मला आता इथे उल्लेख करता आला. 100 वर्षाचा आपला गाव, आपला गावाचा इतिहास हा तुमच्या मनामध्ये आल्यानंतर जरूर आपल्याला आग्रह वाटेल. मी आता तुमचं पुस्तक राहत असताना एक मोठा ऐतिहासिक सुरुवात त्यामध्ये तुम्ही चित्र पाहा. बरोबर 50 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक भिवंडीमध्ये आलं होतं असं मी चित्र पाहा. 50 वर्षानंतर आपण इथं जमलो. या 50 वर्षामध्ये केवढ्या घडामोडी या देशामध्ये झाल्या. लोकमान्य ज्या स्वराज्याकरता एवढे प्राणपणाने झगडले ते असंच क्षेत्र बोलले असते. 16 साली भिवंडीच्या त्याच्या मोठ्या सल्ल्या झाडाखायच्या पुण्यामध्ये ते बोलतात होतो ते चित्र. मी माझ्या मनाची कल्पना करत होतो काय सांगितलं होतं लोकमान्यांनी ते. तेव्हा होमरूलची चळवळ अधिक प्रयत्नशील करण्याचा ते प्रयत्न असतो. स्वराज्याची मागणी अधिक तेजस्वी करावी असा त्यावेळी हिंदुस्थानमध्ये आलेले गांधीजी आवाज उठवत होते. त्या विचाराचा आणि ह्या विचाराचा कुठे संगम होण्याचा असा एक परिणती होण्याचा असा तो ठराव कदाचित असावा असं चित्र डोळ्यापुढे. 50 वर्षामध्ये हिंदुस्थानच्या जीवनामध्ये एवढा प्रयत्न फरक पडलेला आहे की आज 66 साली जवळजवळ आपण सांगू शकतो की 20 वर्ष झाली या देशामध्ये स्वराज्य. तिथे स्वराज्य 15 वर्षे मागण्याकरता लोकमान्य टिळक आपला जीवाचा आतापिटा करत होते. त्या 20 वर्षामध्ये किती प्रश्न आमचे पुढे गेले आहेत, किती प्रगती आम्ही कोणत्या कोणत्या वेगळ्या क्षेत्रात केली आहे, त्याचा परिणाम या शहरापर्यंत किती पोहोचला, जो फरक घडला त्या प्रयत्न फरक घडण्यामध्ये या शहरानं काही देव दिलंय की नाही, घडलेल्या फरकाचे काही नोंद घेऊन पोहोचलंय की नाही, अशा अनेक प्रश्नांनी खरं म्हणजे या इतिहासाकडे पाहताय. आणि जरूर ही गोष्ट करून केली पाहिजे की गेल्या 20 वर्षामध्ये महत्वाचे फरक तर जरूर पडला देशामध्ये. एक नवीन जाणीव निर्माण झाली, एक नवीन अभिमान निर्माण झालेला, एक नवीन पिढी आशा आकांक्षांनी आपल्या आयुष्याकडे पाहिजे अशी तयार झाली. तिथे निव्वळ गाळाचा अभिमान म्हणजे काय, गाळा सुटी देशामशामध्ये जे घडतं त्याचं थोडं राहिलं प्रतीक असतं आपलं पाहिजे. शेवटी एकात्म झालेलं राष्ट्र म्हणजे काय, एकात्म झालेलं राष्ट्र म्हणजे शेवटी त्या राष्ट्राचा छोटासा जर अनुरण काढला, जीवनाचा अनुरण काढला, तर तो सबंध राष्ट्राचा प्रतीक आपलं पाहिजे. मी वेदांतने सांगत आलो, विश्वाचं सांगतात की विश्वभरून परमात्मा आहे, त्याचा अनुरेणू जरी काढला तर तो अनुरेणू शेवटी परमात्मरूप असला पाहिजे. खरी गोष्ट आहे. तर वेदांत कशाला साधा नित्याची गोष्ट आपण करू, व्यवहाराची गोष्ट करू, की गोड लाडू हातामध्ये दिला तर लाडू सगळा गोड असतो, पण लाडूतला लहानसा तुकडा जरी काढला तरी तो काही करू नसतो, तो गोडच असतो. सगळ्या लाडूमध्ये जे गुणधर्म असतील ते त्या लहानच्या कणातले असले पाहिजे. त्याशिवाय त्यातलं साखरेचा लहानसा कण कोणात टाकला तरी तो गोड लागतो, आणि अधिक साखर कोणामध्ये टाकली तरी ती गोड लागतो. तसं राष्ट्रातलं जे काही असतील चांगले गुण ते त्याचं जे लहान स्वरूप आहे. आपली ग्रह या दिवंदीची लोकशाही की गेल्या 100 वर्षाची वाढ म्हणजे देशात झालेल्या लोकशाहीच्या वाढीचा छोटासा बिंदू असं मानलं पाहिजे. मग देशाच्या लोकशाहीमध्ये जे गुण आले आहेत ज्या गुणांची वाढ झाली आहे ते त्या गुणांची वाढ आपल्या लोकशाहीमध्ये आपण केली आहे की नाही याचा विचार जरूर आपल्या मनाशी आपल्याला करावा लागेल. आणि तुमचा तुम्ही केला पाहिजे, तो विचार मी करणार की जी सामर्थ्य आली आहेत राष्ट्रीय जीवनामध्ये ती आपल्या शहराशहरामधून आली आहेत. त्यांनी एक गोष्ट आम्हाला अनुभवायला केली पाहिजे, ज्ञान भिवंडीला केली पाहिजे. भिवंडी हे त्या अर्थानं हिंदुस्थानच्या एकात्मतेचं चित्र बनण्यासारखं शहर. तिथे हिंदू मुसलमान अशा वेगळ्या वेगळ्या धर्माची म्हटलं जात इथं लोकसंख्या आहे आणि पुष्कळ प्रमाणामध्ये आहे. वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणारी माणसं इथं असतील, किंवा वारीमध्ये आणखीन कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरचीही माणसं इथं येत असतील आणि येत आहेत माणसं स्वाभाविक. म्हणजे एका अर्थानं खऱ्या अर्थानं हे भारतीय शहर बनू लागले हळूहळू. तेव्हा त्याच्या परस्पराच्या संबंधामध्ये त्याच्या नागरिकत्वामध्ये हे गुण आम्हाला आणले पाहिजे आले नसते. आणि आणखीन जेव्हा कुणी 10 वर्षानं आणखीन कधी 25 वर्षानं आणखीन कधी 50 वर्षानं किंबहुना कदाचित आणखीन 100 वर्षानं जो 200 वा जो समारंभ तुम्हाला या म्युन्सिपाल्टीचा करावा लागला तर तो किती अभिमानानं आम्ही आज नव्या 100 वर्षाकडे पाहू त्याची वाटचाल आपल्या कानामध्ये आपण करत आहोत असा प्रयत्न आहे. आपण जर गोष्ट करू शकला तर आम्हाला विकास म्हणजे आज मी दुसऱ्या प्रश्नांची आपल्याकडे चर्चा नाही करू इच्छित कारण मला जायचं गेलो तर पुढच्या कामासाठी. आणि आता हा जो एक नगरपालिकेचा जो सामर्थिक समारंभ आहे त्यामध्ये मी आणखीन दुसरे प्रश्न आणून त्याची चर्चा करण्याचा वेळ नाही देऊ इच्छित. परंतु तुम्ही जरूर सांगू शकता आणि ती सांगितली पाहिजे की जुनी गोष्ट आहे, नित्याची बोलणी जुनीची गोष्ट आहे, परंतु तिची आज एवढी राष्ट्रीय जीवनामध्ये आवश्यकता निर्माण झाली आहे तेवढी याच्या पूर्वी कधी झाली नसेल तितकी आवश्यकता. आणि ती देश म्हणून एकतेची जी भावना आहे तिला दृष्ट लागेल, त्यामध्ये कुठे कमजोरपणा आहे अशी कुठली गोष्ट बोलण्यामध्ये कामामध्ये कृतीमध्ये आमच्या एकी आहे की नाही. आणि जर एक असेल तर ती देश म्हणून बाजूला टाकण्याचा प्रयत्न आमच्यातली जाणती माणसं तरती माणसं प्रयत्न पूर्ण करतात की नाही याची परिषद मला मला केली आम्ही करू शकलो नाही तर राष्ट्र म्हणून तुम्हाला मला फारसं भविष्य नाही. आम्हा लोकांच्या आज लक्षात येतं पुष्कळला पंडित नेहरूंच्या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये त्यांच्याशी काम करताना आम्ही अधिक जरा तरुण माणसं उत्साह माणसं त्यामुळं हे घडलं पाहिजे आर्थिक क्षेत्रामध्ये, ते घडलं पाहिजे आर्थिक क्षेत्रामध्ये, इथे झालं पाहिजे. पण शेवटी त्यांचे निर्णय येत असताना ते असं पाहतात की या देशातली एकतेचा प्रश्न हा त्यांना अजूनही महत्वाचा वाटतो. म्हणजे विचार करणारी जी माणसं आहे ती विचार करणारी माणसं अधिक शांतीविषयी विचार करतात असं नंतर मला वाटायला. पण आता राष्ट्रप्रेम हेच बनलं खरी गोष्ट, कायद्यानं बनलं, एक घटना आहे म्हणून बनलं ही गोष्ट खरी, एक निशान आहे, एक केंद्रीय मध्यवर्ती सरकार, एक कायद्याने सगळीकडे जाता येतं येता येतं या एक सिटिझनशिप आहे. या अर्थानं आम्ही एक राष्ट्र बनलो. पण मनाने अनुभवानी संकटाच्या काळामध्ये येणाऱ्या विचारांनी बनलोच आहोत का हा प्रश्न मी नाही विचारत, हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाने आपापल्या मनात विचारला आणि त्याची गरज आहे. पण मी सांगू शकतो तुम्हाला, मी आता संरक्षणाच्या प्रश्नाची चर्चा किंवा या पूर्वीच्या कसबत करत होतो आणि तो एकच मुद्दा सांगतो माझा प्रश्न करतो. तो प्रश्न असा आहे की संरक्षणाची तयारी म्हणजे निव्वळ शस्त्रास्त्रांची तयारी नव्हे. शस्त्रास्त्रांची तयारी हा त्याचा एक भाग आहे, महत्वाचा भाग आहे, मला मंजूर आहे, त्याचा विचार करतो. परंतु ज्याच्यापासून ज्या राष्ट्रापासून आपल्याला धोका असं आपण मानतो, ते राष्ट्र तुमच्या संरक्षणाच्या तयारीचा विचार करताना तुमच्या सैन्याची संख्या किती आहे, तुमच्या सैन्याजवळ शस्त्रवस्त्रवर कसा येत आहे, तुमच्या देशाजवळ किती तऱ्हेचं कशा तऱ्हेचं वैमानिक जवळ येत आहे, पण त्याचबरोबर या देशाचं मनोबल काय आहे याचाही विचार करतो करावा लागतो. मी करतो संरक्षण मंत्री म्हणून मी या देशाचा असा विचार म्हणजे माझ्या कर्तव्यातला हा एक भाग आहे की ज्या राष्ट्रापासून आपल्या राष्ट्राला धोका आहे त्याचा शस्त्रबळाचा दुसरा विचार करावा लागतो, तसं त्याचं मनोबल काय आहे आणि कसं आहे त्याचाही अभ्यास करावा लागतो. जर मी करतोय इतर राष्ट्रा संबंधानं, तर इतर राष्ट्र हिंदुस्थान संबंधानं रात्रंदिवस या गोष्टीकडे करत असतो. आणि आपल्या शत्रूंचं असं निदान आहे असं अनुमान आहे, ते संख्या सांगत नाही, ही जाहीर माहिती आहे. त्यांच्यामध्ये जी आक्रमक वृत्ती आपापल्या राष्ट्रामध्ये आमच्या देशाच्या विरुद्ध ज्यांच्यापासून आमच्या देशाला धोका आहे असा म्हणतो, त्या देशातली माणसं ज्या पद्धतीने मानत असतात की नाही हिंदुस्थान हा अजून एक दुबळा देश आहे, हा विस्कटणारा देश आहे, डिसइंटिग्रेटिंग कंट्री असं त्यांच्यातला आरोप, आणि त्याच्यावरती सबंध या देशाच्या आक्रमणाची सगळ्या योजना त्या आखल्या गेल्या असतात. की त्यांना आमची कुठं भाषेचा विष निघालं, कुठेतरी धर्माचा विष निघालं, कुठेतरी जातीचा विष निघालं, कुठल्या तरी प्रांताभिमानाचा प्रश्न निघाला, तर हा देश अजून एकमेकापासून अलग होण्याचा संभव आहे खरं ही आशा. आणि ही आशा कुठल्याही देशाच्या दुश्मनाच्या मनात जर यायची नसेल तर ती तयारी तुम्हाला मला आपल्या देशामध्ये केली पाहिजे. आणि ही गाणी विशेषतः मी नव्या पिढीच्या बाबतीत बोलतो की त्यांनी ही गाणी हेतू पुरुषर तुम्हाला मला आपल्या देशामध्ये ही आम्हाला निर्माण केली पाहिजे. हा एक देश जाती धर्म ज्या आहेत त्यातील एका टोकरीमध्ये कुणी मोडेल असं धर्म तर कुणीच माझे मोडू शकत नाही, मोडताही काम आहे तो ईश्वराच्या जवळ जायला जाता त्याचा मार्ग आहे, तो त्याचा त्यांनी करावा. परंतु सगळं असल्यानंतर सुद्धा मी म्हणून काहीतरी शेवटी धर्म जाती भाषा यांच्या शेवटी सुद्धा माझ्यामध्ये काही एक भारतीयत्व आहे आणि ते विशाल आहे आणि ते मला मदत करणार आहे, माझ्या प्रगतीचं एक मोठं महत्वाचं साधन आहे. ही जाणीव ही भावना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या अंतःकरणामध्ये खोलपर्यंत जाऊन पोहोचेल त्या दिवशी या देशाला एकही दुष्पान होणार नाही अशी माझी स्वतःची भावना.